आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयापर्यंत वाढवणार। भविष्यातल्या परिवहन प्रणालीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत। व्हिएतनाममध्ये बोट दुर्घटनेत 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू। इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाकडे पहिल्या डावाअखेर 115 धावांची आघाडी। आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंडबरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार। भारत आणि न्यूझीलंडनं 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयापर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे। तसंच दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचं ठरवलं आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुदेंद्र टंडन यांनी सांगितलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन यांच्यात ऑकलंडमध्ये झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी वार्ताहरांना दिली। भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले। यानंतर प्रधानमंत्र्यांनी न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला। न्यूझीलंडमधला भारतीय समुदाय हा दोन्ही देशांमधल्या भागीदारीचा एक अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ आहे, असं प्रतिपादन त्यांनी आपल्या संबोधनात केलं। दोन्ही देशांसमोर संधीचा अथांग महासागर असून ही भागीदारी अधिक उंचीवर नेण्यासाठी दोन्ही देश सज्ज असल्याचं मोदी म्हणाले। भारत आणि न्यूझीलंड संबंधाविषयी मोदी म्हणाले,
हर युग में, हर दौर में भारत ने खुद को ट्रांसफॉर्म किया है और इसका कारण है हमारी सीखने की ललक। भारत सबसे सीखता है। हमारे लिए सामने वाले देश की जनसंख्या नहीं, जन कल्याण की भावना मायने रखती है और इसलिए हमने न्यूजीलैंड से भी बहुत कुछ सीखा है। न्यूजीलैंड दुनिया का वो देश है जिसने सबसे पहले महिलाओं को वोटिंग का राइट दिया था।
यावेळी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन म्हणाले की मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे न्यूझीलंडच्या निर्यातदारांसाठी 1 अब्ज 40 कोटी लोकांची बाजारपेठ खुली झाली आहे। तसंच न्यूझीलंडमधल्या भारतीय व्यवसायांसाठीही नवीन संधी निर्माण झाल्याचं लगझॉन म्हणाले। या भेटीनंतर आपला न्यूझीलंड दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारतात परतण्यासाठी रवाना झाले। शाश्वत, लवचिक आणि भविष्यवेधी परिवहन प्रणालींच्या निर्माणासाठी ब्रिक्स देशांमध्ये दृढ सहकार्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलं। भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या 3 बैठकीचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं। यावेळी ते बोलत होते। ही बैठक नव्या अर्थव्यवस्थांमध्ये परिवहन क्षेत्र मजबूत करण्याच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचंही ते म्हणाले। लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी अशी या बैठकीची संकल्पना आहे। परिवहन देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे, असं सांगत रस्ते, रेल्वे, सागरी आणि हवाई वाहतूक क्षेत्रांमध्ये भारताच्या विकासाविषयी त्यांनी माहिती दिली। या बैठकीची सांगता उद्या होणार आहे। भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे। विशाखापट्टणम इथं आज INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदला समावेश राजनाथ सिंह यांच्या उपस्थित पार पडला। त्यावेळी ते बोलत होते। भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, मात्र युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार, शूर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं, असं ते म्हणाले। केवळ 1.5 वर्षांच्या कालावधीत आपल्या नौदलाच्या ताफ्यात 6 युद्धनौकांचा समावेश झाला असून यातून भारताची जहाज बांधणी क्षमता, संरक्षण उद्योग क्षेत्राचा झपाट्यानं होणारा विस्तार आणि स्वदेशी उत्पादनातली विश्वासार्हता दिसून येते, असं ते म्हणाले। लोकशाहीमध्ये मतभेद असणं हे नैसर्गिक असलं तरी संविधान आणि जनकल्याणाला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य असायला हवं असं मत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं आहे. बिहार विधानसभा सदस्यांसाठी गया जी इथं आयोजित अभिमुखता आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या. ग्राहकांना खराब झालेलं आणि मुदत संपलेलं अन्नपदार्थ पुरवल्याच्या तक्रारींसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हिएतनाममध्ये फुकोक बेटाजवळ आज स्पीड बोट उलटून झालेल्या अपघातात 15 भारतीय पर्यटक बुडाल्याचं वृत्त व्हिएतनामच्या VN एक्सप्रेस या वृत्तवाहिनीनं दिलं आहे. या स्पीड बोटीवर 32 भारतीय पर्यटक आणि 4 कर्मचारी प्रवास करत होते. किनाऱ्यापासून 400 मीटर अंतरावर ही बोट अचानक बुडाल्याने सर्वजण पाण्यात पडले. नौदल आणि तटरक्षक दलाची बचाव पथकं येण्याआधीच आसपासच्या काही बोटींनी त्वरित धाव घेऊन अनेकांना वाचवलं. आतापर्यंत 21 जणांना वाचवण्यात यश मिळालं असून 15 जण मात्र मृत्यूमुखी पडले आहेत. हॅनॉई इथल्या भारतीय दूतावासाने पर्यटकांच्या कुटुंबांसाठी एक हेल्पलाईन सुरू केली आहे. तसंच हो ची मिन सिटीतल्या भारतीय वाणिज्य दूतावासाने नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तान सरकारनं राबवलेल्या मोठ्या दहशतवाद विरोधी मोहिमेत गेल्या रविवारपासून 88 दहशतवादी ठार झाल्याचं पाकिस्तान सरकारनं म्हटलं आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी आज कराची इथं वार्ताहरांना ही माहिती दिली. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीत नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार आहे. या सामन्यांमधून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या उर्वरित 2 संघांची नावं स्पष्ट होतील. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पेननं बेल्जियमवर 2-1 असा विजय मिळवून पुढची फेरी गाठली तर फ्रान्सनं मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली आहे. लंडनमधल्या लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या महिलांच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघाला पहिल्या डावाअखेर 115 धावांची आघाडी मिळाली आहे. भारतीय महिला संघानं पहिल्या डावात 285 धावा केल्या पण इंग्लंडचा संघ केवळ 170 धावात सर्वबाद झाला. इंग्लंडकडून एमी जोन्स वगळता इतर कुणालाही अर्धशतकी खेळीसुद्धा करता आली नाही. भारताच्या क्रांती गौडनं 37 धावात त्यांचे 5 खेळाडू बाद केले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात 26 धावा झाल्या होत्या. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या T20 मालिकेतला 5वा आणि अंतिम सामना आज वाहतूक कोंडीमुळे उशिरा सुरू झाला. भारतानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या 9व्या षटकात 1-78 धावा झाल्या होत्या. इंग्लंडने 3-0 अशी आघाडी घेत मालिका यापूर्वीच जिंकली आहे. मद्रिद इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या 4थ्या टप्प्यात आज महिलांच्या कंपाऊंड सांघिक अंतिम फेरीत ज्योती सुरेखा वेन्नम, पृथिका प्रदीप आणि चिकिता तन्निपार्थी या भारतीय संघाला कोलंबियाच्या वर्चस्वपूर्ण खेळासमोर 228-232 अशा फरकानं पराभव स्वीकारावा लागला आणि त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. या रौप्य पदकासह भारतानं या स्पर्धेतलं पहिलं पदक पटकावलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयापर्यंत वाढवणार. भविष्यातल्या परिवहन प्रणालीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. व्हिएतनाममध्ये बोट दुर्घटनेत 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाकडे पहिल्या डावाअखेर 115 धावांची आघाडी. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंडबरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.